अध्याय 18वा श्लोक क्रमांक 69 न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि। आणि देहाचेही लेणे लेवूनी वेगळेपणे असे तव जीवे प्राणे तोची पढिये। ज्ञानिया कर्मठा तापसा यया खुणेची या माणुसा माझी तो येकू गा जैसा पढिये मज। तैसा भूतळी आघवा आन न देखे पांडवा जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा। मज ईश्वराचे नि लोभे हे गीता पढता अक्षोभे जो मंडन होय सभे संतांचिये। नवपल्लवी रोमांचितु मंदा निळे कापवितु आमोद जळे वोलवितु फुलांचे डोळे। कोकिळा कलरवाचे निमिषे सद्गद बोलवीत जैसे वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी। का जन्माचे फळ चकोरा होत ये चंद्र जई अंबरा नाना नवघन मयूरा वो देत पावे। तैसा सज्जनांच्या मेळापी गीता पद्मरत्न उमपी वर्षे जो माझ्या रूपी हेतु ठेवनी। मग तयाचे नी पाडे पढियंते मज फुडे नाहीच गा मागे पुढे न्याहाळिता। अर्जुना हा ठायवरी मी तयाते सुये जिव्हारी जो गीतार्थाचे करी परगुणे संता।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। संगत त्याग आणि निवेदन विदेहस्थिती अलिप्तपण सहज स्थिती उन्मनी विज्ञान हे सप्तही एक रूप। सद्गुरु पादसेवन करत असताना संगत त्याग घडतो। संगत त्याग घडल्यामुळे सद्गुरूंच्या बोधाचं सेवन होतं। सद्गुरू ज्या बोधामध्ये आहेत त्या बोधामध्ये शिष्य प्रवेश करतो। हा संगत त्याग अनुभव घेण्यासाठी प्रवृत्त होणारा आणि साधनाकाळी सतत अनुभवाची अपेक्षा करणारा त्याचा कधीही घडत नाही। कारण अनुभव देह मन बुद्धीला येतात आणि परमात्म ज्ञान देह मन बुद्धीच्या पलीकडे असतं, त्यामुळे इंद्रियांना किंवा मनाला किंवा बुद्धीला अनुभव यावा अशा इच्छेने जो सदा सर्व काळ प्रेरित असतो त्याच्या इंद्रिय मन बुद्धीचा त्याग घडत नाही, त्याला अनुभव येत नाही। अनुभव घेता संगत त्याग नसे। अर्थात सद्गुरू पादसेवन करण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे आणि सद्गुरूंच्या बोधाचं सेवन करायचं आणि हे सेवन झालेलं त्याचा अनुभव घ्यायचा इंद्रियांच्या अंगानी मनाच्या अंगानी त्याचा संग त्यागच घडत नाही. संग त्यागे अनुभव न दिसे आणि जेव्हा संग त्याग होतो इंद्रिय मन बुद्धी मी या भावनेचा जेव्हा त्याग होतो तेव्हा तो अचानक त्या ठिकाणी जाऊन पोचतो. पण तेव्हा त्याला सांगता येत नाही आपल्याला काय झालेलं आहे, आपण काय अनुभवलं हे त्याला सांगता येत नाही. याचं कारण सांगण्यासाठी जे उपस्थित असायला हवेत इंद्रिय मन बुद्धी त्यांचा विस्मरण झालेलं असतं. समर्थ म्हणतात की आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान संग जडीला. या संघाबद्दल सांगत असताना आपण आपल्या स्वतःला आपण म्हणतो की नाही, आपण म्हणजे मी. आपल्याला हे चालणार नाही असं आपण म्हणतो. आम्ही विचार करून सांगू असं आपण आपल्याबद्दल म्हणतो. हा जो आपण आम्ही तो मीपणाचा भाग असतो, अहंतेचा भाग असतो. आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण. हा ही अहंता म्हणजेच जीव अहंता. आणि जीवपण म्हणजे अज्ञान. आणि हा जीवपणा हेच अज्ञान आहे. म्हणून जीवपणा हाच संग आहे. आणि संग त्याग म्हणजे जीवपणाचा त्याग. स्वामीजींचा अभंग आहे, जीवपणा विरुनी गेला घनानंद झालो, आनंदात न्हालो गुरु कृपे करून या पूर्ण ब्रह्म झालो. हा जीवपणा आड येतो. समर्थ असं म्हणतात की संग त्याग आणि निवेदन, जेव्हा संग त्याग होतो तेव्हा या जीवपणाचा त्याग होतो. जीवपणाच्या त्यागाबरोबर अर्थातच देह मी या भावनेचा त्याग होतो, अज्ञानाचा त्याग होतो. आणि जी वस्तुस्थिती आहे परमात्म्याशी एकरूपतेची, त्याच बोधामध्ये तो वर्तन करू लागतो. हे संगत्याग, हा संगत्याग आणि निवेदन हे एक आहेत. मागच्या वेळेला आपण हे पाहिलेलं होतं की निवेदन म्हणजे आत्मनिवेदन, निवेदन म्हणजे समर्पण, निवेदन म्हणजे जड निवेदन, चंचळ निवेदन, निश्चळ निवेदन. ते आपण मागच्या वेळेला पाहिलं असं की या सगळ्या गोष्टी परमात्म्याला समर्पित करायच्या आणि आपण काही राहायचं नाही. हाच संगत्याग. म्हणून निवेदन आणि संगत्याग हे एकरूप आहेत असं समर्थ म्हणतात. संगत्याग आणि निवेदन विदेहस्थिती. विदेहस्थिती म्हणजे देहरहित अशी स्थिती, देह नसलेली स्थिती, त्याला विदेहस्थिती असं म्हणतात. देह असतानाच आपण देह नाही अशा भावामध्ये राहणं ही विदेहस्थिती. मी असं वाचलंय की कोण भैरवी ब्राह्मणी, तिने रामकृष्ण हे परमहंस आहेत, यांना परमहंस म्हटलं पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव ज्ञानी कलकत्त्यामध्ये असणाऱ्या ज्ञानी लोकांसमोर मांडला. आणि परमहंस त्याची जी लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं रामकृष्णांच्या ठिकाणी कशी आहेत हे सांगण्यासाठी म्हणून विद्वत सभा बोलवली. त्या विद्वत सभेला तेव्हाचे सगळे मोठी मोठी मंडळी उपस्थित होती आणि ती एक एक गोष्ट शास्त्राच्या आधाराने सांगत होती. परमहंस म्हणजे काय? मी परमात्म स्वरूप आहे हा बोध हा हंस बोध परम हंस याचा अर्थ नेहमीच तशा स्थितीमध्ये असणारा आणि कधीच देह भावावर न येणारा विदेह स्थितीमध्ये राहणारा आणि तशी गमतीची गोष्ट म्हणजे त्या सगळ्या विद्वत सभेमध्ये जेव्हा ही सगळी चर्चा चाललेली होती आणि रामकृष्णांच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आहेत हे ती समजावून सांगत होती तेव्हा त्या तिथे रामकृष्ण देखील बाजूला मांडी घालून बसलेले होते आणि ऐकत होते आणि ती एक एक गोष्ट सांगत होती तेव्हा ते कधी स्वगत बोलायचे की काय हे असं कधी असू शकतं का माणसाच्या बाबत असं म्हणायचे किंवा कधी समोर बसलेल्या एखाद्या विद्वानाकडे बघून म्हणायचे की काय बोलतीये बघा हे कसं काय आहे कोण जाणे अशा प्रकारे ते सहज संभाषणही साधत होते. त्या सभेच्या अंती रामकृष्ण हे परमहंस आहेत असा निर्णय झाला. तेव्हापासून रामकृष्णांना परमहंस म्हणायला सुरुवात झाली. विदेहस्थिती म्हणजे ज्ञानाशी एकरूपता. ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे, आता या परते उरले नाही काही देहीची विदेही होऊनी ठेलो. देहामध्ये असतानाच आम्ही देहरहित झालो. अमुचे आम्ही ज्ञान अमुचे आम्ही ध्यान सोहम रश्मी खूण हाता आली. आता ध्यान म्हणजे आम्हीच आम्हाला पाहणं, आम्हीच आमचा अनुभव घेणं आणि ज्ञान म्हणजे देखील आम्हीच आमचे. आता तो मी आहे ही रश्मी खूण माझ्या हाताला लागली. ज्ञान देव म्हणे निर्गुण निरंजन. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की निर्गुणामध्ये राहणं देहीचं विदेहस्थिती. आता आमच्या तऱ्हेने आमच्या अवतीभोवती संसार असला तरी, मनुष्य मात्र असले तरी, प्राणी मात्र भूत मात्र असले तरी, आमच्या समोर लोकच नाहीत. समर्थांनी दासबोधात म्हटलं निरंजन म्हणजे जनची नाही असं म्हटलंय. आता संसारच उपस्थित नाही, आता लोकच उपस्थित नाहीत, मग जे आहेत ते आमचंच स्वरूप आहे. आम्ही ज्ञानस्वरूप आहोत आणि ज्ञानस्वरूप भावानीच आम्ही सर्वत्र पाहतो. आता आम्हाला सर्वत्र प्रभूच आहे. समर्थांनी बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली असं म्हटलेलं आहे. जेव्हा परमात्म्याशी एकरूपता साधते, समर्थ असं म्हणतात की कधी दूर झालेलो होतो, मूळ परमात्मा पण कधी अबोधाला आलेलो होतो, किती फिरलो असेल, पण आता मीच मला भेटलो. फार काळाने मला समजलं की मी परमात्मा स्वरूप आहे. त्यामुळे देह असताना देखील विदेहीपणे सर्व काया निवाली. हे जे विदेहपण आहे, या विदेही व्यक्तीला व्यक्ती सांगण्यासाठी म्हणून जनकांचं उदाहरण दिलं जातं. जनक राजा हे विदेही होते असं म्हटलं जातं. जनक राजा हे कर्म करणारे होते, कर्मयोगी होते असं म्हणत असत की जनक राजांचा एक पाय ज्ञानामध्ये आणि एक पाय सिंहासनावर होता. म्हणजे दोन्ही एकाच वेळेला ते सांभाळत होते, एकाच वेळेला ज्ञानाची भूमिका आणि एकाच वेळेला राज्यकारभार करायचा म्हणजे काय करायला लागत नसेल. आपण आपलं एक घर पाहतो किती चार पाच माणसांचं जास्तीत जास्त, तर किती योजना करायला लागतात, त्याच्यातलं आपलं केवढं कर्तृत्व असतं, आपण किती हुशार असतो एक घर सांभाळताना। जनक राजा किती गोष्टी एकाच वेळेला राजाला सांभाळायला लागत असतील, पण या सहज भावानी होत होत्या। असं म्हणतात की जनक राजा कर्मयोगी आणि त्यांचे शिष्य शुकदेव हे संन्यासी, कर्मयोग संन्यास कर्मयोग अशा प्रकारची परंपराच आहे। संन्यासी आणि कर्मयोगी एक हे जे भगवद्गीता म्हणते, कारण एकाचे गुरु, ज्याचे गुरु कर्मयोगी त्याचा शिष्य संन्यासी, जो संन्यासी त्याचा शिष्य परत कर्मयोगी। परीक्षिताला शुकदेवानी भागवत सांगितलं तर शुकदेव संन्यासी आणि परीक्षित कर्मयोगी। व्यासांनी सांगितलं की जनकाकडे जा ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, आणि शुक जनकांच्या दरबारामध्ये जाऊन उभे राहिले। जनकाने विचारलं की इथं तू आलास, तू काय पाहिलंस? तो म्हणाला की साखरेच्या रस्त्यावरून चालत आलो, हलवायाची साखरेची दुकानं सगळीकडं होती, आणि काय पाहिलंस? तर एक मोठा साखरेचा वाडा पाहिला, त्याच्या पायऱ्या चढून आत आलो, आणि आता काय पाहतो आहेस? तेव्हा शुकदेव असं म्हणाले की एक साखरेचा पुतळा दुसऱ्या साखरेच्या पुतळ्याशी बोलत आहे। जनक म्हणाले की तुला ज्ञान झालेलं आहे, आपल्या देहभावाचा त्याग आणि सर्वत्र प्रभू पाहण्याची युक्ती ही ज्याला साधली तो विदेही। समर्थ असं म्हणतात की ही विदेहस्थिती आणि संगत्याग एक रूप। विदेहस्थितीबरोबर अलिप्तपणा समर्थांनी सांगितलेला आहे, अलिप्तपण म्हणजे कशामध्येच लिप्त न होणं। जसे रामचंद्रांचं श्रीकृष्णांचं वर्णन केलं जातं, कमल नयन कमल वदन कमल लोचन कमल हस्त कमल पाद, याच्यामध्ये संकल्पना अशी आहे की जसं कमळ पाण्यामध्ये आणि चिखलामध्ये देखील असतं, पण त्याचा यत्किंचितही लेप कमळाला लागत नाही, त्याच्यामध्ये असतानाच ते जसं अलिप्त असतं, एवढंच नव्हे तर त्याच्यावर जरी पाणी पडलं तरी देखील निघून जातं। तसं डोळ्यावर एखादं दृश्य पडलं तरी असं घरंगळून जावं, याला अलिप्तपणा म्हणायचं। आणि जर ती वस्तू आत आली, स्वामीजी म्हणायचे की कोणाच्या खिशातलं फाउंटन पेन जरी पाहिलं तरी असं फाउंटन पेन असलं पाहिजे, कोणाच्या घरी फर्निचर पाहिलं की जेव्हा मी घर बांधीन तेव्हा असं फर्निचर करेन, याला लिप्तपणा म्हणतात। कोणाचे कपडे पाहिले तर आता असे कपडे आपण शिवायला पाहिजेत, याला लिप्तपणा म्हणतात। आणि ही लिप्तता कशी माणसाला पार, एक एक इंद्रिय असं आहे की ते एक एक इंद्रिय त्याच्या सुखापोटी माणसाला सबंद जीवन जगायला लावतं। ज्याला संगीताचा खूप शोक आहे, नाद आहे, अशी व्यक्ती जीवनभर संगीताकरता, संगीत ऐकण्याकरता म्हणून ज्याला फिरण्याची आवड आहे जीवनभर फिरतो, त्याचं जेवण होत असताना जेवण किंवा आहार हा शरीर उत्तम राखण्यासाठी, शरीर उत्तम राखायचं ते कर्म करण्यासाठी, साधन करण्यासाठी आणि शरीरापासून अलिप्त ब्रह्मभावात जाण्यासाठी, याकरता खरं म्हणजे आहार आहे। स्वामीजी असं म्हणायचे की तुम्ही जेवढं जेवता तेवढं रोज, तुमचं जेवढं जेवण आहे तेवढं म्हणजे धान्य असेल तेवढं बाजूला ठेवायचं, एक व्यक्ती जेवढं जेवते तेवढं बाजूलाही ठेवायचं। ते असं म्हणायचे की सर्वात शेवटी तुम्हाला आढळेल की गोदामाचं गोदाम भरून जातील, एक माणूस जे जेवतो तर केवढी मोठी जागा भरून जाईल त्याच्या जीवनापासून शेवटपर्यंत, त्यांनी फक्त खाल्लेलं पाहिलं तर। आणि त्यामुळे काय होतं, त्याचं 60-65 किलो वजन मेंटेन होतं, ते नंतर घसरत जातं। आणि त्या खाण्यासाठी जन्मभर जगणारे लोक आहेत। ते म्हणायचे की ते टेनिस खेळायला जायचे आणि खेळून झाल्यानंतर खेळण्यासाठी जेवढा वेळ, एक तासभर कोर्ट बुक केलेला असेल, तासभर खेळले तर त्याच्यानंतर 2 तास चहा पाण्याकरता लोक तिथं एका टेबल भोवती बसून गप्पा मारत, रविवारचा दिवस खाणं, चहा, पाणी, याला लिप्तपणा म्हणतात। जे जे म्हणून इंद्रिय पाहतील त्या त्या ठिकाणी चिकटून राहणं, याला लिप्तपणा असं म्हणतात। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसा सूर्य आकाश गतू रश्मी करे जगाते स्पर्शतू, परी संग दोषे काय लिंपतू तेथींचे नी। आकाशगत सूर्य त्याच्या रश्मीरूपी किरणांनी प्रत्येक पदार्थाला स्पर्श करतो, पण तो स्पर्श अत्यंत अलिप्त असतो, त्या संग दोषांनी तो मुळीच लिप्त होत नाही। तशा प्रकारे कुठेही लिप्त न होता डोळे वापरावेत, कुठेही लिप्त न होता कान वापरावेत, कुठंच नको। अशी सवय करून घेता घेता म्हणजे विषयांचा त्याग, विषयांचा त्याग घडल्यामुळं, विषयांमुळं ज्यांना मातब्बरी आलेली आहे त्या इंद्रियांचा देखील त्याग। आणि अलिप्तपणा हा विशिष्ट शब्द आहे, तो आत जोडलेला असतो, परमात्म्याशी जोडलेला असतो। बाहेर ज्याचं वर्णन अलिप्त असं केलेलं आहे, त्यांनी देहभावनेचा त्याग केला, तो परमात्म्याशी जोडला। म्हणून संग त्याग आणि अलिप्तपण हे एकरूप। सहज स्थिती, उन्मनी, विज्ञान हे सप्तही एकरूप। आपण 1-2 मिनिटं थांबू, शांतपणे चिंतन करू। हरि 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 स्वामी जी नारायण। सहज स्थिति म्हणजे आत्मभावामध्ये आत्म्याच्या सहज भावामध्ये राहणं। सहज स्थितीमध्ये या सहज शब्दामध्ये असा भाव आहे की जीव चैतन्य लाभलेल्या अशा आपण अभिनिवेशाने राहणं हे असहज आहे। जे बुद्धीचा अभिमान, इंद्रियांचा अभिमान, आपल्या विचारांचा, कृतीचा, संस्कारांचा, आपल्या स्थितीचा, देहस्थितीचा, कौटुंबिक स्थितीचा, आर्थिक स्थितीचा, सत्तेचा, हे सगळे अभिमान हे असहज आहेत, म्हणजे ते आत्म्याला लागू नाहीत, त्यामुळे ते असहज आहेत। ते ममत्वानी आपल्याला बांधून ठेवतात। सहज स्थिती म्हणजे आत्मभावामध्ये राहणं। सहज स्थिती म्हणजे निरागस असणं। ही सहज स्थिती संगत्यागामुळे प्राप्त होते, निवेदनामुळे प्राप्त होते, विदेह भावनेमुळे प्राप्त होते, अलिप्तपणामुळे प्राप्त होते। ही जर सहज स्थिती निश्चयानी होत नाही, कारण ती सहज स्थिती असते, निश्चयाचा आणि संकल्पाचा त्याच्यापाशी विरोध आहे। मी जर ठरवलं की मी सहज स्थितीत राहीन असं मी ठरवलं, तर माझा संकल्पच सहज स्थितीच्या विरोधात आहे। म्हणून सहज स्थिती हे केवळ बाहेरचं वर्णन आहे, बाहेरचं लक्षण आहे। जो सहज आत्मभावामध्ये आहे, त्याला माहीत नसताना देखील तो सहज स्थितीमध्ये आहे। सहज स्थिती म्हणजे प्रयोजनरहित जीवन। अल्प प्रयोजन जीवनाला असतातच, जसं शिक्षण आहे, पदवी आहे, पदवी आहे, नोकरी आहे, नोकरी आहे, लग्न आहे, लग्न आहे, मग एक घर आहे, घर, लग्न आहे, मुलं आहेत, मग त्यांची शिक्षण आहेत, मग ती मोठी होणं आहे, मग आपण कष्टाने मिळवलेले पैसे मुलांच्या लग्नामध्ये खर्च करणं आहे, हे सगळं आहे। ही सगळी अल्प, ज्याला म्हणू अशी प्रयोजनं आहेत, आपणच उभ्या केलेल्या संसाराला आपण मिळवायचं आणि आपण संपून टाकायचं, अशा प्रकारचं जे जीवन आहे प्रत्येकाला लाभलेलं आणि कोणाला याच्यातून सुटका नाही, हे जीवन जसं लाभलेलं आहे तसं, जसा प्रसंग येतो तसं सहजगत्या पार पाडणं। एखाद्या नटासारखं, तो कसा सहज अभिनय करतो पण त्या अभिनयापासून आपण वेगळे आहोत हे त्याला माहीत असतं। तसं जो जो प्रसंग येईल त्या त्या प्रसंगामध्ये तो सहज तिथं उपस्थित असतो। रामचंद्रांचं वर्णन तसं करत असत, ते सहज भावामध्ये असत, त्यांना अभिनिवेशाचा कुठलाही स्पर्श कधीच झाला नाही। विश्वामित्रांनी सांगितलं म्हणून त्यांनी धनुष्य उचललं, त्याला प्रत्यंचा लाव, तू धनुष्य उचल आणि त्याला प्रत्यंचा लाव, ती प्रत्यंचा लावताना ते धनुष्य मोडून गेलं, परशुराम रागावून आले तरी रामचंद्र शांत होते। एवढंच नव्हे तर राज्याभिषेकाच्या वेळेला देखील स्थिर होते। एक घडतं आहे आणि ते करायचं आहे एवढंच, आणि तेव्हाच वार्ता समजली की काहीतरी गडबड चालू आहे, आपल्याला वनात पाठवण्याचा निर्णय होतो आहे, वनात जायचं। हे फार कठीण जीवन ते त्यांनी जगून दाखवलं। सहजची आलो सहजची जातो, राहुनी जनी विजनी, आम्ही जाऊ निरंजनी, असा पंत महाराजांचा जो अभंग आहे। एवढंच नव्हे तर ते युद्ध करत असताना पहिल्याच दिवशी रावणाचा एक मुलगा त्यांच्यावर चालून आला। त्यांनी त्याला सांगितलं, इतरांनीही सांगितलं, रामाच्या बाणांनी त्याचा वध झाला। ते सहज न होऊन रावण पहिल्याच दिवशी युद्धामध्ये आला। रथामध्ये बसून आलेल्या रावणाला रामचंद्रांच्या बाणाने रावणाचा ध्वज तुटला, सारथी मेला, रथाचं चाक मोडलं, एक बाण रावणाच्या मुकुटावर जाऊन बसला, मुकुट उडाला, रावण खाली पडला, पालथा पडला युद्धभूमीमध्ये। रामचंद्र सहज आणि स्थिर होते। रावण रावणाला म्हणाले की पहिल्याच दिवशी तू तयारी करून ये म्हणाले, त्यांना अशक्यही नव्हतं त्याला मारणं, तू जा म्हणाले परत तयारी करून ये, आणि असं म्हणून रावण खाली मान घालून निघून गेला युद्धभूमीवरून। आणि तो नंतर राजसभेमध्ये, आणि रावण शेवटपर्यंत आला नाही, अगदी सगळे योद्धे संपले तेव्हा रावण आला, त्याची हिम्मत झाली नाही। रावण अमात्यांना म्हणत होता, तक्रार करत होता की यांच्या चेहऱ्यावर युद्ध ज्वरच नाही, ते सहज सहज शब्द आला, ते सहज उभे असतात, त्यांच्या हातातलं धनुष्य हे जणू एखादं खेळणं असावं असं वाटतं। ते बाण काढतात, धनुष्याला लावतात, तो बाण इतका भयंकर परिणाम करतो, पण त्यावेळेला देखील ते सहजच असतात। याच्याशी युद्ध करणं अवघड आहे असं रावण म्हणाला। आणि रावणाने आपल्या भावांना मुलांना देखील पाठवलं, एक मुलगा मेला म्हणूनच आलेला होता रागावून, पण मग नंतर सगळे मेल्याशिवाय आलाच नाही। रामचंद्रांची ही जी सहज स्थिती होती, ही सहज स्थिती देहाचा अभिनिवेश नाही, मनाचा बुद्धीचा कौशल्याचा अभिनिवेश नाही, आत रमलेले म्हणून बाहेर सहज असे। समर्थ म्हणतात हा संगत त्याग आणि सहज स्थिती हे एकरूप आहेत। उन्मनी विज्ञान, उन्मनी हा विशिष्ट शब्द आहे, ध्यानाच्या वेळेला उन्मनी स्थिती प्राप्त होते। उन्मन म्हणजे मन ऊर्ध्वगामी होणं, उत म्हणजे वर, मन वर जाणं म्हणजे चिदाकाशामध्ये जाणं, मन या मस्तकाच्या पोकळीमध्ये जाणं आणि तिथं लीन होऊन जाणं, मनाचं उन्मन होणं, मनाचं उन्मन झाल्यानंतर मन थांबतं, मन नाहीसं होतं. समर्थ म्हणतात कळे आकळे रूपते ज्ञान होता. आपलं स्वतःचंच रूप पण ज्ञान झाल्यानंतर प्राप्त होतं. तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था, त्या ठिकाणी सर्वाचा मी साक्षी आहे ही स्थिती देखील संपून जाते. ध्यानामध्ये सुरुवातीला साधक साक्षी असतो, मनाचा साक्षी, विकारांचा साक्षी, विचारांचा साक्षी, दृश्याचा साक्षी. डोळे मिटले तरी दृश्यामध्ये रमू शकतो. याचा साक्षी तो असतो. त्यामुळे काय होतं, मन नाहीसं होतं, विचार नाहीसे होतात, विकार नाहीसे होतात, दृश्य नाहीसं होतं. आणि काही नाही अशी स्थिती निर्माण होते, त्या स्थितीचाही तो साक्षी असतो. शून्य आणि शून्याचा साक्षी, जोपर्यंत विचार होता तेव्हा विचाराचा साक्षी विचाराच्या सापेक्ष शक्य आहे, आता काही नाही त्याचं काय साक्षीत्व, म्हणून साक्षीत्व विचार देखील गळून पडतो, साक्षीभाव देखील गळून पडतो. साक्षीभाव ध्यात्यानी धरून ठेवलेला असतो, जे जे दिसेल ते बाजूला सारण्यासाठी म्हणून. पण त्या ठिकाणी जेव्हा शून्य दर्शन होतं तेव्हा, आणि ते दीर्घ काळ जर टिकलं तर साक्षीभाव देखील आता साक्षीभावाचाही उपयोग नसल्यामुळं तो कशाचाच साक्षी असू शकत नाही. दृश्य नाही, विवेक विचार नाही, कामना नाहीत, वासना नाहीत, म्हणून साक्षी विचार ही गळून पडतो. म्हणून समर्थांनी तेथे आटली सर्व साक्षी अवस्था असं म्हटलेलं आहे. मना उन्मनी, तोपर्यंत मनाचं उन्मन नाहीये, कारण साक्षी विचार देखील मनानेच धरून ठेवलेला आहे. जेव्हा साक्षी विचार ही गळून पडतो तेव्हा फार घट्टपणाने तो चिदाकाशामध्ये केवळ आपण आहोत असं अनुभवतो. तिथे शब्द नसतात, त्याला श्वास ही मदत करत असतात. हळूहळू अंतरश्वास वर ऊर्ध्वगामी मधून अधून जाऊन तो त्या ठिकाणी पक्का स्थिर राहतो. मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे, त्या ठिकाणी शब्दरहितता ही स्थिती अशी आहे असं सांगणाराही कोणी नसतो. याला उन्मनी स्थिती असं म्हणतात. आणि नंतर ते असं म्हणतात, तोगे तोचितो राम सर्वत्र पाहे. आपण राम किंवा परमात्मा असा बोध त्या ठिकाणी त्याला होतो, आणि मग नंतर डोळे उघडून जगताकडे पाहत असताना ते जे स्वरूप मी अनुभवलं ते स्वरूप सर्वांच्या अंतर्यामी भरून राहिलेलं आहे. तोच राम, तेच स्वरूप, तोच आत्माराम प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे असा बोध त्याला होतो. त्या बोधाने तो विश्वाकडे पाहतो. याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. आधी ज्ञान आणि त्या ज्ञानाचं विज्ञान म्हणजे विशेषत्वानी त्याची प्रचिती येणं. समर्थ म्हणतात जाणे ब्रह्म, जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षिणी. तुरिया स्थिती म्हणजे किंचित काळ असणारी साक्षीत्वाची स्थिती. या साक्षीत्वाच्या स्थितीमध्ये ती पूर्ण साधली की क्षणमात्र ब्रह्माचा अनुभव येतो, आणि ती स्थिती मोडली की जगताचा अनुभव येतो. विचार उठतात याचा अर्थ. म्हणून ही तुरिया स्थिती ब्रह्मालाही जाणते आणि मायेलाही जाणते. आणि या स्थितीमध्ये साधकाला अनुभव येतात असं समर्थ म्हणतात. मन अगदी सूक्ष्म शुद्ध सूक्ष्म आणि ऊर्ध्वगामी असं झालेलं असतं, पण मन असतं, मन शिल्लक असल्यामुळे त्याला अनुभव येतात. साधक जे वर्णन करतात ना की मी बसलोय आणि मग असं काहीतरी खूप फिरताय फिरताय असं झालं आणि मग आपणही त्याच्यामध्ये मिसळून गेलो आणि खूप लांब लांब असं काही 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 सांगत असतात. पाठीमधून असं सळसळ 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 काहीतरी वर जात आहे असं वाटतं आणि मग ते नाहीसं झालं. मला अनुभव सांगता येणार नाहीत. आपण आपला देह हा इतका दुरून आपण पाहतोय असं वाटतं, अगदी जड किंवा कधी कधी अगदी हलके आपण आहोत, देहच नाही असं वाटतं. हे सगळं अनुभव मन न गेल्याचं लक्षण, मन किंचित मन शिल्लक असल्याचं लक्षण, हे ज्ञान नव्हे. म्हणून ही तुर्यास्थिती आहे. या तुर्यास्थितीमध्ये ब्रह्मही समजतं, मायाही समजते, अनुभवही समजतो. ते असं म्हणतात साक्षित्व वृत्तीचे कारण. वृत्ती आहे समोर, तोपर्यंत साक्षित्व धरून ठेवण्याची आवश्यकता. जेव्हा समोरची वृत्ती संपते तेव्हा साक्षी वृत्तीही संपते आणि उन्मनी प्राप्त होते. उन्मनी ते निवृत्ती जाण, उन्मनीमध्ये वृत्ती नाही. दीर्घकाळ जातो वृत्तीरहित मनाखेरीच केवळ जाणीवेमध्ये असण्याचा. जेथे विरे जाणपण, ज्या ठिकाणी जी जाणीव असते ना, जी जाणीव ब्रह्म अनुभवते, जी जाणीव विचार म्हणजे जगत अनुभवते, जी जाणीव अनुभव अनुभवते, ती अज्ञानजन्य जाणीव नाहीशी होते, ती विरून जाते. आणि ती विरून गेली की त्याला विज्ञान असं म्हणतात असं समर्थांनी म्हटलं. जेथे विरे जाणपण विज्ञान ते ज्ञानाचं विशेष स्वरूप. म्हणजे त्या ठिकाणी मला ज्ञान झालं असाही भाव नसतो, तो ज्ञानामध्येच असतो. संगत्याग आणि निवेदन, विदेहस्थिती अलिप्तपण, सहजस्थिती उन्मनी, विज्ञान हे सप्तही एक रूप. याही वेगळी नामाभिधाने, आणि एवढीच आहेत असं समजू नका असं समर्थ म्हणतात. याच्यापेक्षाही वेगळी पुष्कळ देता येतील. आपण नाही का दिली साक्षित्व, अंतर्मुखता, स्मरण, प्रेमभाव, आपले जे मध्यवर्ती संकल्प आहेत तेही हेच आहेत. हे सगळे एकमेकांशी संबंधित आहेत. याही वेगळी नामाभिधाने, समाधानाची संकेत वचने, सकळ काही पादसेवने उमजो लागे. सद्गुरूंच्या बोधाचं सेवन करायचं असं ठरवून साधक जेव्हा काया वाचा मनोभावे सद्गती कारणानी सद्गुरूंचा बोध त्याचं सेवन करत राहतो तेव्हा हे सगळं समजून येतं असं समर्थ म्हणतात. वेद, वेदगर्भ, वेदांत, सिद्ध भाव गर्भ सिद्धांत, अनुभव अनुर्वाच्य धादांत सत्य वस्तू, वेद वेदामध्ये असणारं ज्ञान, वेदाच्या अंती असणारं आत्मज्ञान, उपनिषद जे सांगतात ते. सिद्ध, सिद्ध भाव गर्भ सिद्धांत, वेळ लागेल या सगळ्याला, आपली वेळच झाली. अनुभव अनुर्वाच्य धादांत सत्य वस्तू, बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संत संगे, हे सर्व संतांच्या संगतीने कळतं, एरवी हे कळत नाही, कारण एरवी हे बोलेलच कोण, कोणी बोलत नाही, इन्क्रीमेंट किती मिळालं, घरी सॅलरी किती आणतोस, हप्ता किती, मजल जास्तीत जास्त म्हणजे आता फार चांगल्या व्हर्जनची गाडी घ्यायची आहे, एसी बसवायचा आहे, असं कोणी बोलतच नाही ना, संतच केवळ याची चर्चा करतात, म्हणून हे संत संघांनी कळतं, जर तुम्ही आम्ही याची चर्चा करू तर सगळ्यांना कळेल, इतकं ते सोपं नाही। जो याच्यात रमून राहिलेला आहे तोच हे बोलतो असं त्यांना म्हणायचंय। बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संत संगे, चौथे भक्तीचे प्रसंगे गोप्य ते प्रगटे। ही जी चौथी पादसेवन भक्ती आहे त्या पादसेवन भक्तीने गुप्त काहीच राहत नाही असं समर्थ म्हणतात। जे परमार्थातलं गुप्त असतं ते सगळं प्रगटच होतं, आणि ते प्रगट झाल्यावर मग तो अर्चना करणार आहे, पूजन करणार आहे, मग तो वंदन करणार आहे, मग तो दास्य करणारा देखील आहे, समजून उमजून। अशा प्रकारे ही नवविधा भक्ती आहे। आपण या राहिलेल्या अव्या पुढच्या वेळेला बघूया। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्। ओम शांतिः शांतिः शांतिः। हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु हरी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।